सुपर इट्स 93.5 फॅरड एफ एमवर श्रुती आहे तुमच्यासोबत. आणि बरेच स्टार्स असे असतात की ज्यांना खूप वर्ष स्ट्रगल करावं लागतं आणि सडनली त्यांना खूप चांगले प्रोजेक्ट्स मिळायला लागतात. आणि त्यामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्मसुद्धा आहे. सध्या अमृता सुभाष हे एक असं नाव आहे, अर्थात मराठीमध्ये आपण खूप खूप बघितलं आहे हिला वेगवेगळ्या सिनेमांमध्ये, वेगवेगळ्या सिरियल्समध्ये. पण हिंदीमध्ये जे काही तिला वेबसिरीजने फेमस केलं आहे, इट्स अमेझिंग. त्यासोबतच मोस्टली सेन म्हणजेच प्राजक्ता कोहली हे एक असं नाव आहे की जे यूट्यूबर म्हणून फेमस आहे पण आता वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये ती दिसायला लागली. सो कुछ नाम ऐसे है, कुछ ॲक्टर्स ऐसे है जो सच में दिल से ॲक्टिंग करते और वो हमारे दिल तक पोहोचती है. सो इनमें ये कुछ नाम जरूर है आणि अर्थात आता हीच नावं आपल्याला घ्यावी लागणार आहेत जास्त करून, कारण ओ टी टी प्लॅटफॉर्मवर किंवा डिजिटली ही नावं खूप फेमस आहेत. मतलब त्यामध्ये प्रत्येक यूट्यूबर जो फेमस आहे, इंस्टाग्रामर, टिकटॉकचा विषय काढूयाच नको आपण, हां. सो हे सगळं होणार आहे. सो बी रेडी टू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह अबाउट एंटरटेनमेंट. आणि सध्या सुपरहिट ट्रेंडिंग गाणं श्रुतीकडून लगेचच 93.5 फॅरड एफ एम बजाते रहो.